खंड पहिला प्रकरण 16 फेरफार। नृत्य इत्यादींच्या माझ्या प्रयोगांवरून तो काळ स्वच्छंदाचा होता असे कोणी समजू नये, त्यात समजुतीचाही काही भाग होता हे वाचकांच्या ध्यानात आले असेल। या मोहाच्या काळीही मी अमुक अंशाने सावधान होतो, पैन पैचा हिशेब ठेवीत असे, खर्चाचेही मोजमाप होते। दर महिन्याला 15 पाउंडाहून जास्त खर्च करायचा नाही असा निश्चय केला होता। बस म्हणजे मोटरमधून जाण्याचा किंवा टपालाचाही खर्च टिपून ठेवीत असे आणि झोपण्यापूर्वी नेहमी मेळ घेत असे। ही सवय शेवटपर्यंत कायम राहिली आणि मला माहीत आहे की त्यामुळे सार्वजनिक आयुष्यात माझ्या हस्ते लाखो रुपयांच्या उलाढाली झाल्या, त्यात मी योग्य काटकसर करू शकलो आणि जेवढ्या चळवळी माझ्या देखरेखीखाली चालल्या त्यात मी कधीही कर्ज केलेले नाही। उलट प्रत्येकीत काही ना काही जमेच्या बाजूला राहिलेले आहे। प्रत्येक तरुण मनुष्याने स्वतःला मिळणाऱ्या थोड्याशा रुपयांचाच हिशेब काळजीपूर्वक ठेवला तर त्याचा फायदा जसा पुढे मला व समाजाला मिळाला तसा तो त्यालाही मिळेल। माझ्या राहणीवर माझी कडक नजर होती, त्यामुळे किती खर्च करणे योग्य हे माझ्या लक्षात आले। आता मी खर्च अर्धा करून टाकण्याचा विचार केला। हिशेब तपासताना मला दिसले की माझा गाडी भाड्याचा खर्च पुष्कळच म्हणजे वाजवीपेक्षा बराच जास्त होत होता। शिवाय कुटुंबात राहिल्यामुळे काही ठराविक रक्कम आठवड्याला खर्च केल्याखेरीज गत्यंतरच नव्हते। कुटुंबातल्या माणसांना एखाद्या दिवशी बाहेर जेवायला नेण्याचा शिष्टाचार पाळणे जरूर होते। शिवाय एखाद्या वेळेस त्यांच्याबरोबर कुठेतरी मेजवानीला जावे लागल्यास तेथे गाडी भाड्याचा खर्च व्हावयाचाच। बरोबर मुलगी बिलगी असली तर तिचा खर्च तिच्यावर टाकणे योग्य नव्हे। शिवाय बाहेर गेले की घरी जेवायला जाता येत नसे, तेथे पैसे दिलेले असायचेच आणि पुन्हा बाहेर खाण्याचे पैसे दुसरे दिलेच पाहिजेत। अशा रीतीने होणारा फाजील खर्च वाचविता येईल असे दिसून आले। भिडे खातरच खर्च होत होता तोही वाचेल ही गोष्ट लक्षात आली। आत्तापर्यंत इतर कुटुंबात राहत होतो त्याऐवजी स्वतःची खोली घेऊन राहावे असा विचार केला। कामाच्या सोयीप्रमाणे तसेच अनुभव मिळावा म्हणून निरनिराळ्या मोहल्ल्यात बिराड बदलावे असाही विचार केला। घरे अशा ठिकाणी पसंत केली की तेथून कामाच्या जागी अर्ध्या तासात चालत जाता यावे आणि गाडी भाडे वाचावे। यापूर्वी नेहमी इच्छित ठिकाणी जाण्यासाठी गाडी भाडे खर्चावे लागे आणि पुन्हा फिरायला जाण्यासाठी निराळा वेळ काढावा लागत असे। आता कामावर जातानाच फिरणे होऊन जाईल अशी व्यवस्था झाली आणि ह्या व्यवस्थेमुळे मी रोज 8 ते 10 मैल सहज फिरत असे। मुख्यतः ह्या एकाच सवयीमुळे इंग्लंडात मी क्वचितच आजारी पडलो असेन। शरीर चांगले कसले, कुटुंबात राहण्याचे सोडून 2 खोल्या भाड्याने घेतल्या, एक निजण्यासाठी आणि दुसरी बसण्या उठण्यासाठी। येथून माझ्या विलायतेमधील जीवनक्रमातील दुसरा भाग सुरू झाला असे म्हणण्यास काही हरकत नाही। अजून तिसरा फेरफार ह्यानंतर व्हावयाचा होता। अशा रीतीने अर्धा खर्च वाचला, पण वेळेचं काय? मला माहीत होते की बॅरिस्टरीच्या परीक्षेसाठी फारशा अभ्यासाची जरूर नव्हती, त्यामुळे धीर वाटत होता। इंग्रजीचे माझे अर्धे कच्चे ज्ञान मला नेहमी टोचत होते। लेली साहेबांचे तू BA हो नंतर ये हे शब्द मला सलत होते। बॅरिस्टरीच्या अभ्यासाशिवाय दुसरा अभ्यासही केला पाहिजे, यासाठी मी ऑक्सफर्ड केम्ब्रिजची माहिती मिळवली, कित्येक मित्रांना भेटलो। त्यावरून दिसले की तेथे गेले असता खर्च फार वाढणार आणि तेथील अभ्यासक्रमही लांबलचक। मला 3 वर्षांवर राहणे शक्य नव्हते। एका मित्राने सांगितले, जर तुला एखादी कठीण परीक्षाच द्यायची असली तर तू लंडनची मॅट्रिक्युलेशन पास हो, त्यासाठी मेहनत भरपूर करावी लागेल आणि सामान्य ज्ञान वाढेल, खर्च तर मुळीच वाढणार नाही। ही सूचना मला आवडली। परीक्षेचे विषय पाहतो तो मनाने उलट खाल्ली, लॅटिन आणि दुसरी एक भाषा आवश्यक। लॅटिनचा अभ्यास कसा व्हावा? पण मित्राने सुचविले की वकिलाला लॅटिन भाषेचा फार उपयोग होतो, लॅटिन जाणणाऱ्याला कायद्यांची पुस्तके समजणे सोपे जाते। शिवाय रोमन लॉच्या परीक्षेत तर एक प्रश्न फक्त लॅटिन भाषेतच असतो आणि लॅटिन शिकल्यास इंग्रजी भाषेवरचा ताबाही वाढेल। या सर्व मुद्द्यांचा माझ्यावर परिणाम झाला। कठीण असो वा नसो पण लॅटिन तर शिकायचेच, घेतलेले फ्रेंचही पुरे करायचे। अर्थात दुसरी भाषा फ्रेंच हेही ठरलेच. एक खाजगी मॅट्रिक्युलेशन वर्ग चालत असे, त्यात नाव घातले. परीक्षा दर 6 महिन्यांनी होत असे. मला जेमतेम 5 महिन्यांचा अवधी होता. हे काम माझ्या आवाक्याबाहेरचे होते. परिणाम असा झाला की मी शिष्ट बनणार होतो तो उद्योगी विद्यार्थी बनलो. वेळापत्रक तयार केले, मिनटामिनटाचा उपयोग करू लागलो. पण मी इतर विषयांचा अभ्यास करून वर लॅटिन किंवा फ्रेंच पुरे करू शकेन इतकी माझी बुद्धी किंवा स्मरणशक्ती तीव्र नव्हती. परीक्षेस बसलो पण लॅटिनमध्ये नापास झालो. वाईट वाटले पण धीर सोडला नाही. लॅटिनमध्ये गोडी वाटू लागली होती. फ्रेंच जास्त चांगले करण्याचा आणि विज्ञानशास्त्रात नवीन विषय घेण्याचा विचार केला. रसायनशास्त्रात, ज्यात आता मला वाटते की खूप गोडी वाटायला पाहिजे, प्रयोगांच्या अभावी मन रमेना. हिंदुस्थानात या विषयाचा अभ्यास करावा लागलाच होता म्हणून लंडन मॅट्रिकसाठी देखील हाच विषय पसंत केला. ह्यावेळी प्रकाश आणि उष्णता हा विषय मी घेतला. हा विषय सोप्पा मानला जात असे आणि मलाही तो सोप्पा वाटला. पुन्हा परीक्षा देण्याच्या तयारीबरोबरच मी राहणीत जास्त साधेपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केला. मला वाटले की अजून माझ्या कुटुंबाच्या गरिबीला साजेसे माझे जीवन साधे नाही. बंधूंच्या औदार्याचा व अडचणींचा विचार मनात येऊन मला संकोच वाटू लागला. जे लोक 15 पाऊंड किंवा 8 पाऊंड दर महिन्याला खर्च करीत होते त्यांना शिष्यवृत्त्या मिळत होत्या. माझ्यापेक्षा अधिक साधेपणाने राहणारे विद्यार्थीही मला दिसत होते. अशा कितीतरी विद्यार्थ्यांचा माझ्याशी संबंध आलेला होता. एक विद्यार्थी लंडनच्या कंगाल भागात आठवड्याचे 2 शिलिंग देऊन एका खोलीत राहत होता व लोकार्टच्या स्वस्त कोकोच्या दुकानात 2 पेनीचा कोको आणि रोटी खाऊन निर्वाह करीत होता. त्याच्याशी स्पर्धा करण्याची तर माझी शक्ती नव्हती, पण मी दोहोंच्या ऐवजी एका खोलीत खुशाल राहू शकेन आणि अर्धा स्वयंपाक मी हाताने देखील करून घेऊ शकेन असे मला वाटले. असे केल्याने मी दर महिन्याला 4-5 पाऊंडात राहू शकेन. साध्या राहणीविषयीची पुस्तके देखील माझ्या वाचण्यात आली होती. 2 खोल्या सोडून देऊन आठवड्याला 8 शिलिंगांच्या भाड्याची एक खोली घेतली, एक शेगडी विकत घेतली आणि सकाळचा स्वयंपाक हाताने करायला सुरुवात केली. स्वयंपाकात जास्तीत जास्त 20 मिनटे जात असत. ओटमिलची लापशी आणि कोकोसाठी पाणी, एवढे उकळण्यात कितीसा वेळ जाणार. दुपारी बाहेर जेवून घ्यावे व संध्याकाळी पुन्हा कोको करून रोटी बरोबर घ्यावा. अशा रीतीने दररोज मला 1 ते 1.25 शिलिंगांमध्ये खाणे कसे भागवावे हे मी शिकलो. हा माझा जास्तीत जास्त अभ्यासाचा काळ होता. जीवनक्रम साधा झाल्यामुळे वेळ जास्त वाचला. दुसऱ्या वेळी परीक्षेस बसलो आणि पास झालो. वाचकांनी असे समजू नये की साधेपणामुळे माझा जीवनक्रम निरस झाला. उलट, फेरफारांमुळे माझी मनस्थिती बाह्यस्थितीशी समरस झाली. कौटुंबिक स्थितीशी माझ्या स्वतःच्या राहणीचा मेळ बसला. जीवनक्रम अधिक सत्यमय झाला व त्यामुळे आत्मानंदाला सीमा राहिली नाही.